आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS विक्रांतवर नौदलाच्या जवानांसमवेत साजरी केली दिवाळी. राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह. विविध जागतिक नेत्यांकडूनही दिवाळीच्या शुभेच्छा. लक्ष्मीपूजनानिमित्त आज दुपारी शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे. ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते गोवर्धन आसरानी यांचं निधन. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा बांगलादेशवर विजय. आणि येत्या चार दिवसात तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देशभरात दीपावलीचा उत्साह आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा कायम ठेवत पंतप्रधानांनी गोवा आणि कारवार किनारपट्टीजवळच्या INS विक्रांत या युद्धनौकेवर काल दिवाळी साजरी केली. सैन्याच्या तीनही दलांमधल्या अचूक समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. INS विक्रांत ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका म्हणजे भारताच्या कल्पकतेचं, निर्धाराचं आणि जागतिक प्रभावाचं प्रतीक आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले.
जिस दिन देश को स्वदेशी INS विक्रांत मिला था उसी दिन भारतीय नौसेना ने गुलामी के एक बड़े प्रतीक चिन्ह का त्याग कर दिया था. हमारी नेवी ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से नया ध्वज अपनाया था. छत्रपति शिवाजी महाराज की हमारा INS विक्रांत आज आत्मनिर्भर भारत और मेड इन इंडिया का बहुत बड़ा प्रतीक है. विक्रांत विशाल है, विराट है, विहंगम है. विक्रांत विशिष्ट है, विक्रांत विशेष भी है. विक्रांत केवल एक युद्धपोत नहीं है, ये 21वीं सदी के भारत के परिश्रम, प्रतिभा, प्रभाव और प्रतिबद्धता का प्रमाण है.
समृद्धी आणि मांगल्याचा सण असलेल्या दीपावलीचा राज्यातही सर्वत्र उत्साह आहे. आज संध्याकाळी घरोघरी तसंच दुकानांमध्ये आणि व्यापारी आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा उत्साह असेल. लक्ष्मीपूजनानिमित्त मुंबईच्या शेअर बाजारांमध्ये आज दुपारी 2:30 ते 3:15 या वेळात मुहूर्ताचे सौदे होणार आहेत. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांमध्येही काल तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 411 अंकांची वाढ नोंदवत काल 84,363 अंकांवर बंद झाला. जगभरातील भारतीय नागरिकही उत्साहात दिवाळी साजरी करत असून विविध जागतिक नेत्यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा विजय असल्याचं अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकी गुप्तचर खातं FBIचे प्रमुख काश पटेल, कॅनडा आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान, संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील राजदूत तसंच युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरच्या नेत्यांनी तसंच ब्राझील आणि विविध युरोपीय देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेला शुभेच्छा देताना दोन्ही देशातील सौहार्दाचा उल्लेख केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज तिरुअनंतपुरम इथं पोहोचतील. त्या उद्या शबरीमला मंदिरात दर्शन घेणार आहेत. तिरुअनंतपुरम इथल्या राजभवन इथं गुरुवारी माजी राष्ट्रपती KR नारायणन पुतळ्याचं अनावरण त्या करतील. श्री नारायण गुरु समाधीच्या शताब्दी समारंभात देखील राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त पाला इथल्या सेंट थॉमस महाविद्यालय आणि एर्नाकुलम इथल्या सेंट टेरेसा महाविद्यालयामधील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती सहभागी होतील. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत हुतात्मा पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली. CAPF म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि दिल्ली पोलिसांनी यावेळी संयुक्त संचलन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जपानमधील सत्ताधारी LDP अर्थात लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि JIP म्हणजेच जपान इनोव्हेशन पार्टी यांनी युतीचा औपचारिक करार केला आहे. यामुळे LDP नेते ताकायची सानाए यांचा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काल संध्याकाळी LDP नेत्या ताकायची सानाए आणि JIPचे नेते योशिमुरा हिरोफुमी यांच्यात झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला. दोन्ही पक्षांनी आर्थिक आणि वित्तीय सुधारणा, परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जा यासह विविध धोरणात्मक क्षेत्रांवर सहकार्य करण्याबाबत सहमती दर्शवली. नवीन पंतप्रधान निवडीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही युती महत्वाची मानली जात आहे. एलडीपी हा प्रतिनिधीगृहामधील सर्वात मोठा पक्ष असून या नवीन युतीमुळे एलडीपी पक्ष स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळाच्या जवळ पोचला आहे. ताकायची निवडून आल्यास त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. अमेरिकन सिनेट डेमोक्रेट्सनी रिपब्लिकन पक्षाच्या 50 मतांकडे कूच करणाऱ्या स्टॉप गॅप फंडिंग विधेयकाला पुन्हा एकदा 43 मतांवर रोखलं आहे. शटडाऊन सुरू असताना आरोग्यसेवा अनुदानांवरून दोन्ही पक्षांमध्ये गोंधळ सुरू आहे. त्याचे परिणाम कर्मचाऱ्यांवर दिसत असून उर्वरित शटडाऊन काळासाठी वेतन दिलं जाणार नाही असं सिनेट कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या अणुभट्टीच्या साठ्याची देखरेख करणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक प्रयत्नात 60 मतांच्या मर्यादेपर्यंत पोहोचण्यात हे विधेयक अपयशी ठरलं आहे. ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते गोवर्धन असरानी यांचं काल वयाच्या 84 वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. असरानी नावानं प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्यानं काल दुपारी 4 सुमारास अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांचे पुतणे अशोक असरानी यांनी सांगितलं. असरानी यांनी चुपके चुपके, भूलभुलैया, धमाल आणि बंटी और बबली 2 सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांची शोले चित्रपटातील जेलरची भूमिका विशेष गाजली. हिंदी चित्रपटसृष्टीतील 5 दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत विशेषतः विनोदी भूमिकांमधून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं. बहारीनमधील मनामा इथं काल झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 कुरश या पारंपरिक कुस्ती प्रकारात भारतानं आणखी 2 पदकं जिंकली. यामुळे या स्पर्धेत पदकांची संख्या एकंदर 3 झाली आहे. महिलांच्या 52 किलो गटात कनिष्का बिदुरीला अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या मुनिमा बोनू करीमोवाकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागल्यानं तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या 83 किलो गटात अरविंदनं कांस्य पदक पटकावलं. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही दुहेरी जोडी आणि पुरुष एकेरीचे खेळाडू लक्ष्य सेन आणि आयुष सेट्टी हे आजपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळत आहेत. आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नवी मुंबईतील डॉ डीवाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर काल झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशचा 7 पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं हसिनी परेराच्या 85 जोरावर सर्व बाद 202 केल्या. धावांचा पाठलाग करताना 4 बाद 176 अशा सुस्थितीतून बांगलादेशचा डाव 50 षटकात 9 बाद 195 धावांवर संपुष्टात आला. शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असताना बांगलादेशनं पहिल्या 4 चेंडूत 4 गडी गमावले. त्यापैकी 3 गडी श्रीलंकेची कर्णधार चामारी अट्टापट्टूनं मिळवले. या निकालामुळे श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राहिल्या आहेत, तर बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 4 दिवसांसाठी तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील 2 दिवसांसाठी पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुदुच्चेरीमधील माहे, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं आज कर्नाटकाचा अंतर्गत भाग, केरळ, लक्षद्वीप, ओडिशा, तेलंगणा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसमवेत साजरी केली दिवाळी. राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह. विविध जागतिक नेत्यांकडूनही दिवाळीच्या शुभेच्छा. लक्ष्मीपूजनानिमित्त आज दुपारी शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे. ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा बांगलादेशवर विजय. आणि येत्या 4 दिवसात तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी. आकाशवाणी पुणे केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.